यशया अध्याय 12। त्या दिवशी तू म्हणशील, हे परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो यासाठी की तू माझ्यावर कोप केला होता, तो तुझा कोप निवळला आहे, वर तू माझे सांत्वन केले आहे। पहा, देव माझे तारण आहे, मी त्याचवर वाव ठेवतो व भिणार नाही, कारण परमेश्वर होय परमेश्वर माझे बल व गीत आहे, तो माझे तारण झाला आहे। तुम्ही आनंदाने तारण कुपातून पाणी काढाल, त्या दिवशी तुम्ही म्हणाल, परमेश्वरास धन्यवाद द्या व त्याच्या नावाचा धावा करा, लोकांमध्ये त्याची कृत्ये जाहीर करा, त्याचे नाम थोर आहे अशी घोषणा करा, परमेश्वरास गा, कारण त्याने गौरवी कृत्य केली आहेत, हे सर्व पृथ्वीवर माहीत होवो। अगे सियोन निवासिनी गजर कर आणि आनंदाने आरोळी मार, कारण इस्रायलाचा पवित्र तो तुझ्या ठाई थोर आहे।